कथा एका शिक्षण तपस्वीची. ज्येष्ठ शिक्षण तपस्वी आप्पा पेंडसे यांनी वेळोवेळी मांडलेल्या मौलिक विचारांचा आपण वेध घेतो आहोत. ते म्हणतात, मला असं वाटतं की संतोष हा आमचा मुख्य शत्रू आहे. लहान लहान गोष्टींमुळे आम्ही संतुष्ट होतो आणि पुरेसं काम झालं असं आम्हाला वाटतं, मग आम्ही स्वस्थ बसतो. असंतोष हा श्रेयो मूलम, सगळ्या समृद्धीचं कारण असंतोष आहे, दैवी असंतोष. एखादी गोष्ट झालीच पाहिजे अशी आमच्या मनाची तडफड होत नाही. आद्य शंकराचार्यांनी गीतेतील योगक्षेमाची व्याख्या केली आहे, अप्राप्यस्य प्रापणं योग. जे अप्राप्य आहे त्याची प्राप्ती करून घेणं म्हणजे योग, आणि क्षेम म्हणजे काय? प्राप्यस्य रक्षण क्षेम. जे प्राप्त झालं आहे त्याचं रक्षण करणं म्हणजे क्षेम. यात काय काय आलं? जे आजपर्यंत मिळवलेलं आहे ते स्थिर करा, आणि जे मिळवलेलं नाही त्याच्या मागे ध्यास लागून पुढे जा, ते मिळवा. याचा अर्थ योगक्षेम. तर असा योगक्षेम करण्याची तडफड आमच्याजवळ आहे का? असेल त्याचं रक्षण करून न मिळवलेलं मिळवण्यासाठी पुढे भरधाव दौड करणं हे आपलं चाललेलं आहे का? आपण भारतीयांच्या काही सवयी आपल्या यशाच्या आड येत असतात. सकाळी 8:30 कामाची वेळ असली आणि दुपारी 4:30 काम संपण्याची वेळ असली तर आम्ही कसे बसे 8:45 जेमतेम कामाच्या जागी येतो, आणि 4:00 कसं बसं ढिलं ढालं काम करून आम्ही निघायची तयारी करायला लागतो. हे का बरं? यशस्वी उद्योजकांच्या कहाण्या तुम्ही वाचल्या नाहीत? रात्रंदिवस जेव्हा कामाचा ध्यास लागतो तेव्हा यश मिळतं. मी पाहतो की चेन्नईला आमचे एक मित्र आहेत, ते आणि त्यांचे दोघे भाऊ असे तिघे प्रकाशन व्यवसायात काम करतात. त्यांना ना दिवस ना रात्र सारखे काम करतात. त्यांच्याकडे एक टंक लेखक आहे, एक रेखाटन डिझाईन करणारा आहे, एक हिशोबनीस आहे, एक प्रिंटिंग ऑपरेटर आहे. एवढे लोक मिळून वर्षाला कोटी कोटी रुपयांचा व्यवहार करतात. आणि बाकी लोक काय करतात? आम्ही काय करतो? आम्ही हिंडत नाही, फिरत नाही, 4 लोकांना जाऊन भेटत नाही. नवीन प्रयोग करायचा आम्हाला कंटाळा असतो, त्यामुळे नव्या युगातले नवे उच्चांक करण्याची आमची क्षमता ही वाढतच नाही. उत्तम व्यवस्थापन करण्याकरता काय गुण हवेत याची आपल्याला कल्पना नसते. मराठीतून इंग्रजीतून उत्तम पत्रलेखन आपल्याला यायला हवं, प्रकल्प लेखन आम्हाला करायला यायला हवं. चांगली पत्र लिहिणं तर राहोच, पण निदान पत्रांची उत्तरं तरी तत्परतेने पाठवायला हवीत का नको? लोकांना कसं जिंकून घ्यायचं हे देखील आम्हाला कळत नाही. आपल्या कामाचं नियमित वृत्त कसं लिहायचं ते कळत नाही. हिशोब नेटके कसे द्यायचे हे आम्हाला कळत नाही. आमच्या व्यक्तिगत आणि सामूहिक जीवनात शिस्तीचा अभाव आहे. मी ही गोष्ट महाराष्ट्रातल्या गावोगावची सांगतो आहे. एकत्र यायला, वेळेवर कार्यक्रमांना यायलासुद्धा आपल्यापैकी कित्येकांना फार मोठे कष्ट पडतात. आपण ज्या नव्या ठिकाणी जातो तिथल्या नव्या गोष्टींचं निरीक्षण केलं पाहिजे. या चांगल्या गोष्टी आपल्याकडे कशा आणता येतील याचा विचार केला पाहिजे. काही वेळा चांगल्या सवयी बांधून घेण्याचा आपण प्रयत्न करतो, पण तो उत्साह फार काळ टिकत नाही. पुन्हा एकदा पहिले पाढे 55, याला इंग्रजीत रिग्रेशन असं म्हणतात. पुन्हा पुन्हा जुन्या चुकीच्या सवयींकडे आम्ही परत जात असतो. आपण इतर देशांचे इतिहास वाचा. इस्रायल हे पौरुषाचं मोठं उदाहरण आहे. जगभराच्या व्यापारावर स्वामित्व मिळवण्याची चीनची आकांक्षा आपण पहा. पोलंड, दक्षिण कोरिया, जर्मनी, फ्रान्स हे देश आपली अस्मिता कशी टिकवतात याचा अभ्यास करा. स्वामी विवेकानंद म्हणत असत, जगापासून तुम्हाला शिकण्यासारखं खूप आहे, शत्रूपासून सुद्धा आपल्याला शिकता आलं पाहिजे. या देशातील पुरुषार्थी कर्तृत्वशाली महापुरुषांचे आपण वारस आहोत. सर्व आळस आणि कार्याच्या आड येणाऱ्या चुकीच्या सवयी, औदासीन्य याचा त्याग करा. आपल्यापैकी प्रत्येक जण स्फूर्तीचं मोठं केंद्र बनला पाहिजेत. भूतकाळात जे घडलं त्यातून आपण शिकलं पाहिजे, नाहीतर त्याच चुका आपण करू. आपण समकालीन इतिहाससुद्धा वाचला पाहिजे. आपल्याला प्रतिक्षण वाढणारी गतिशील अर्थकारण, समाजकारण, राजकारण, राष्ट्रकारण आणि मानवीय कारण यांना गती देणारी, वीर पुरुष आणि वीर स्त्रियांना घडवणारी संघटना करायची आहे. आपल्या समाजाला गतिहीन करणाऱ्या ज्या बेड्या होत्या, त्यात जातीभेदाची, अस्पृश्यतेची मोठी बेडी होती. जातीभेदाची बेडी आजही आहे. आणखी एक मोठी बेडी अंधश्रद्धांची आहे. शिवाजी महाराजांनी या बेड्या तोडण्याचा प्रयत्न केला. 18 पगड जातीच्या लोकांना त्यांनी आपल्या सैन्यात मानाची स्थानं दिली. जबरदस्तीने बाटलेल्या नेताजी पालकरांना आणि बजाजी निंबाळकरांना त्यांनी शुद्ध करून घेतलं. शीख गुरूंनी देखील व्यापक भूमिका घेतली. त्यामुळे आज हा हिंदुस्थान अभिमानाने उभा असलेला आपल्याला दिसतो आहे. सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख, असं रामदास स्वामींनी म्हटलं आहे. विवेकानंदांची कीर्ती सांगितली, शिवाजी महाराजांची कीर्ती सांगितली आणि आपण काहीच केलं नाही तर मग त्याचा काय उपयोग? नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा अशी गत होईल. विवेकानंद आणि शिवाजी महाराज ही आपली जातकुळी आहे, असं आईवडिलांनी आपल्या मुलांना सांगायला हवं. आपल्या मुलांच्या डोक्यात स्वार्थ नका भरू. त्यांना बारीक आणि खुजं नका करून टाकू. त्यांना मोठी भव्य दिव्य स्वप्न पाहायला शिकवा आणि ती सत्यात आणण्याची ताकद त्यांना द्या. त्यांच्यातून या देशाचं रूप पालटणारी शक्ती निर्माण होऊ द्या. एकीकडे आध्यात्मिकता आणि सदाचार, सामूहिक जीवनातील शिस्त, संघटित कार्य करण्याची शक्ती आणि दुसऱ्या बाजूला विज्ञान आणि तंत्रज्ञान यातलं नैपुण्य, आधुनिक व्यवस्थापन शास्त्रातली तज्ज्ञता आणि तिची जीवनातली विविध क्षेत्रातली उपयोगिता, या सगळ्याबरोबर भारताला जगात गौरवस्थान प्राप्त करून देण्याची तीव्र तळमळ, ही तळमळ जर भारताच्या युवा शक्तीमध्ये जागी झाली तर ते जयिष्णू भारत घडवतील याबद्दल मला काहीही शंका वाटत नाही. Thank you.